संसार ताप शमनम समर्थम समदर्शिनम स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानंद सद्गुरुं पावनं परमं शांतं पावसेवासिनं भजे सोहं सिद्धि सुसंपन्नो नाद संधान संस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशां घ्रिसरोजनुद्धमधुपत् स्वामी स्वरूपांकितः संतानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवम्। आपण आज जी साधना करणार आहोत ती ओंकाराशी संबंधित अशी आहे। आपण प्रथम चिदाकाशामध्ये लक्ष देऊन राहणार आहोत। चिदाकाश म्हणजे मस्तकाच्या पोकळीचा प्रदेश। या मस्तकाच्या पोकळीच्या प्रदेशामध्ये आपण लक्ष देऊन राहणार आहोत। थोडा वेळ अशा पद्धतीने चिदाकाशात केवळ निहाळत असताना हळूहळू सर्व विचार कमी होत नाहीसे होणं हे आपलं उद्दिष्ट आहे, हे आपल्याला अपेक्षित आहे। चिदाकाशात निहाळण्यापासून आपण साधनेला सुरुवात करणार आहोत। आपण निर्विचार झाल्यानंतर त्याकरता काही थोडा वेळ आपण घेऊ। विचारच उठू द्यायचा नाही, शब्दच उच्चारायचा नाही, अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। चिदाकाशात अशा प्रकारची निर्विचार स्थिती मिळवल्यानंतर आपल्याला चिदाकाशात निर्विचार स्थिती प्राप्त झाली अशा प्रकारचा भाव निर्माण होईल। तो निर्माण कोणाच्या ठिकाणी होईल? जर विचार संपले असतील तर विचार संपले हे ज्याला समजलं त्या मीच्या ठिकाणी, अहमच्या ठिकाणी असा भाव निर्माण होईल की विचार सर्व संपले, तो जो मी शिल्लक राहील त्यांनी मी ब्रह्मस्वरूप आहे अशा अर्थाचा अहम ब्रह्म किंवा अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचं चिंतन करायचं आहे। प्रथम विचाररहित व्हायचं आहे आणि मग नंतर विचाररहित झालं हे ज्याला समजलं त्या शुद्ध मीनी मी ब्रह्मस्वरूप आहे अहम ब्रह्म अशा प्रकारचं चिंतन करायचं आहे। काही वेळ अशा प्रकारचं चिंतन केल्यानंतर तो चिन्मय सर्वसमर्थ परमात्माच आपण आहोत अशा प्रकारचा भाव दृढ झाल्यानंतर अहम ब्रह्मास्मी मधला जो अहम आहे, अहम स्फुरण आहे, ते स्फुरण ब्रह्मभावनेमध्ये विलीन होत आहे अशा प्रकारचं देखील चिंतनच करायचं आहे। या चिंतनामुळे अहम ब्रह्मास्मी मधला अहम देखील नाहीसा झाल्यासारखा होईल आणि केवळ ब्रह्म भावना शिल्लक राहील. अशा प्रकारे चिदाकाशामध्ये ब्रह्म भावना आणल्यानंतर मिळवल्यानंतर आपण ओंकाराचं उच्चारण करणार आहोत, ते सामूहिक करणार आहोत, सर्व मिळून करणार आहोत. आपल्या नासापुटातून प्रथम पोटात आणि छातीत पूर्णपणाने वायू भरून घ्यायचा आहे आणि नंतर किंचित ओठ उघडून सावकाशपणाने मृदूपणाने ओंकाराचं उच्चारण करायचं आहे. ओंकाराचं उच्चारण संपत असताना मधचं तो ओठ मिटून नाकाने आणि सर्वात शेवटी त्याचा शब्दोच्चार मंद मंद आवाजात होऊन त्या ओमचं विलीनीकरण होईल. काही काळ अशा प्रकारे चिदाकाशामध्ये ब्रह्मभावना ठेवून ओमचं प्रत्यक्ष उच्चारण आपण करणार आहोत. उच्चारण करून झाल्यानंतर एक प्रकारे संपूर्ण वायू बाहेर सोडल्यामुळे उड्डाण बंधासारखी स्थिती निर्माण होईल. पोटात हवाच शिल्लक राहणार नाही. त्याच्यानंतर मग परत नासापुटातून पूर्णपणाने वायू पोटात छातीत भरून घ्यायचा आणि किंचित ओठ उघडून सावकाशपणाने मंद मृदूपणाने ओमचं उच्चारण करायचं आहे. हे करत असताना चिदाकाशात असलेली ब्रह्मभावना किंवा चिन्मय परमात्मा तोच मी अशा प्रकारची भावना अधिक अधिक पक्की करत न्यायची आहे. यामुळे दोन गोष्टी होतील. एक म्हणजे सम्यक विषय विस्मृती असं ज्याला म्हणतात, सम्यक विषय विस्मृती हे समाधीचं कारण समजलेलं आहे. जोपर्यंत विषय स्मृती आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या समाधीचा अनुभव नाही. त्यामुळं सम्यक विषय विस्मृती आणि सम्यक आत्मस्मृती एवढीच कायम राहील. आपण हे सगळ्यांनी आटोकाट जमवायचं आहे. मी वर्णन केल्यामुळे हे तुम्हाला एखाद्याला अवघड वाटत असेल कोणाला, तर तसं समजू नका. हे तितकं अवघड नाही. हे आपल्याला अभ्यास करता येण्यासारखं आहे. एक तासाचा वेळ आहे, आता एक तास देखील नाही. तुम्हाला हे सांगितल्यामुळे 10 मिनिटं संपली. 50 मिनिटाचा वेळ आहे. 50 मिनिटांमध्ये आपल्याला या अभ्यासाची फलश्रुती गाठायची आहे. आपण सगळ्यांनी डोळे मिटून बसू. सरळ सगळं आसन तपासून बघा. आपली मांडी, कंबर, पाठ, मान, मस्तक, मस्तकाची पोकळी, चिदाकाश, चिदाकाशात शब्द उठू द्यायचा नाही. शब्दच उठला नाही म्हणजे शब्द परंपरेने जो विचार उठतो तो विचार उठतच नाही. शब्दाचं उच्चारणच होत नाहीये, चिदाकाशात लक्ष आहे. शब्द सोडाच, शब्द ज्या अक्षरांचा बनतो त्या अक्षराचंच उच्चारण होऊ द्यायचं नाही. आपण द्रष्टा आहोत, पाहणारे आहोत, आणि दृश्य काहीही नाही. पोकळी शब्दाचा उच्चारच नाही. शब्दरहित विचाररहित केवळ चिदाकाश. या चिदाकाशात चिंतना करता शब्दाचा उच्चार होतो आहे अशी भावना करू की अहम ब्रह्मास्मी. परत निस्तरंग निर्विचार. परत शब्दोच्चार चिदाकाशात अहम ब्रह्मास्मी. परत निस्तरंगता. परत शब्दोच्चार अहम ब्रह्मास्मी. निस्तरंग. अशा प्रकारे अंदाजे 5-6 वेळेला आपण सर्वजण आपल्या मनातल्या मनात हे सर्व करू. आता मी सांगणार नाही. शब्दोच्चार करायचा अहम ब्रह्मास्मी, अंदाजे काही काळ थांबायचं, परत उच्चार करायचा, परत थांबायचं, थांबू तेव्हा पूर्ण निस्तरंग. अंदाजे 5-7 वेळेला हे होईल. अहम ब्रह्मास्मि तो चिन्मय सर्वसमर्थ परमात्मा हीच आहे. चार पांच वेला अहम ब्रह्मास्मि तो चिन्मय सर्वसमर्थ परमात्मा हीच आहे. अशा प्रकारे चिंतन परत निस्तरंगता चिदाकाशात परत थोड्या वेळाने अहम ब्रह्मास्मि तो चिन्मय सर्वसमर्थ परमात्मा मीच आहे असं चिदाकाशाच्या ठिकाणी चिंतन परत निस्तरंगता अंदाजे चार पाच वेळेला. या चिंतनानंतर चिदाकाशामध्ये अहम भावना ही ब्रह्म भावनेमध्ये विलीन झाली असं चिंतन करू. आता मी ही गोष्ट नाही, चिन्मय सर्वसमर्थ परमात्माच केवळ उरला. मी ही भाषा संपली, अहम ही भाषा संपली. चिदाकाशात केवळ ब्रह्मभावाला अक्षर अव्यय अव्यक्त निराकार सच्चिदानंद एकमेवाद्वितीय सर्व सामर्थ्यशाली अनादि अनंत स्वयं प्रकाश चिदाकाशाकडे पूर्णपणाने लक्ष चिदाकाशात ब्रह्मभावना आपल्या नाकपुड्यातून प्रथम पोटात नंतर छातीमध्ये पूर्णपणाने वायू भरून घ्यायचा आहे आणि नंतर किंचित ओठ उघडून सावकाशपणाने मृदूपणाने ओमचं उच्चारण करायचं आहे. चिदाकाशात लक्ष आहे, ब्रह्मभावना आहे. परत एकदा परत एकदा आता दोन तीन साधे श्वास घ्यायचे आणि मग मी सांगेन तेव्हा परत ओंकाराचं उच्चारण. चिदाकाशात लक्ष ब्रह्मभावना. श्वास भरून घ्यायचा. परत एकदा चिदाकाशात लक्ष ब्रह्म भावना, चिन्मय सर्वसमर्थ परमात्मा, चिन्मय सर्वसमर्थ परमात्म्याकडे ब्रह्म भावनेनी तदाकारता भरत हो चिदाकाशात ब्रह्मभाव चिन्मय सर्वसमर्थ परमात्माच केवळ आहे. चिदाकाशात ब्रह्म भावना सम्यक विषय विस्मृती आणि सम्यक परमात्म स्मृती चिदाकाशात केवळ ब्रह्म भावना सम्यक विषय विस्मृती सम्यक परमात्म स्मृती चिदाकाशात निर्विचार ब्रह्म भावना। सम्यक विषय विस्मृति। सम्यक परमात्म स्मृति। चिदाकाशात ब्रह्म भावना। चिन्मय सर्वसमर्थ परमात्मा। सम्यक विषय विस्मृति। सम्यक परमात्मा स्थिति। अत्यंत निकराची उत्कट परिपूर्ण ब्रह्मस्थिति राम राम प्रभु नारायण नारायण हरि हरि। ध्यानातून हळूहळू आपण सावध व्हायचं आहे। ध्यानातील वृत्ती रहित पूर्ण परमात्मा भावना युक्त अशी उत्कट किंवा टोकाची स्थिती ही तितकीशी कठीण नाही, अवघड नाही. हरी हरी. युक्तीने जर मन एकत्र करता आलं तर ही स्थिती अत्यंत सोपी आहे. तुलनेने या ब्रह्मभावनेची अनुभूती आल्यानंतर ती ब्रह्मभावना सतत टिकून ठेवणं ही कठीण गोष्ट आहे. आता आपण जेव्हा बोलू तेव्हा ही अविनाशी सच्चिदानंद ब्रह्मभावना शांत स्थिती राखून बोलू. दृश्याशी एकरूप व्यवहाराशी तन्मय असं व्हायचंच नाही असं जर ठरवलं या स्थितीचा आठव करतच बोलायचं, या स्थितीचा आठव कायम ठेवूनच ऐकायचं, या स्थितीचा आठव कायम ठेवूनच चालायचं. हा पुढचा अभ्यास तुलनेने अवघड आहे, जमणार नाही असं नाही, जमू शकतो, तुलनेने अवघड आहे. याचं कारण आपण वारंवार दृश्याशी समरस होतो, ती आपली जन्मजन्माची आणि या जन्मातली देखील सवय होऊन गेलेली आहे. पण ज्याने अशा प्रकारची उत्तम स्थिती प्राप्त केली अशा योग्याला किंवा अभ्यासकाला प्रयत्नाने या स्थितीमध्ये स्थिर राहून व्यवहार देखील करता येतात. ध्यानातून उठल्यानंतर हा प्रयत्न जारी ठेवणं, कायम करत राहणं असं केल्यामुळेच हळूहळू अत्यंत स्थिर शांत कधीही न चळणारी न ढळणारी अशी आत्मस्थिती आपल्याला प्राप्त होते. आणि या आत्मस्थितीमध्ये राहून वर्तन सहजगत्या घडू शकतं जे आपलं ध्येय आहे. ध्यानातली शांत स्थिती गाठणं हे अलीकडचं, त्या मनाने कितीतरी अलीकडचं ध्येय आहे. हे ध्येय सहजच आपण पार करू असं मी म्हणेन. आणि त्याच्या पुढची जी खरी कठीण गोष्ट आहे ती साधण्याचा प्रयत्न आपण करू. अर्थात ती स्थिती प्राप्त करण्यासाठी ही ध्यानातली जी सोपी गोष्ट आहे ती आपण कठीण करून ठेवायला नको म्हणजे झालं, ती आपल्याला कठीण वाटायला नको म्हणजे झालं. पहिली प्राथमिक परीक्षा तर आपण अशी बघता बघता उत्तीर्ण हो असं मी म्हणेन. रोज ध्यानाला बसतो, गुरुकृपांकित आहोत, आपल्याला काय अडचण आहे? काही अडचण नाही. मला असं वाटतं की सर्व संप्रदाय, सर्व संत आपल्या पाठीशी आहेत, आपल्याकडं आशेनी बघताहेत की या ठिकाणी काहीतरी घडण्याची शक्यता आहे, या ठिकाणी अभ्यास चाललेला आहे. असं असल्यामुळं त्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने आणि आपल्या प्रयत्नाने आपण हे निश्चित प्राप्त करू शकू. हरिओम तत्सत. हरी हरी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।